नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. परराष्ट्र मंत्री डॉ सुब्रमण्यम जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज न्यूयॉर्कमध्ये बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठीच्या बिमस्टेक सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी अनौपचारिक बैठक झाली. या नेत्यांच्या आगामी शिखर बैठकीच्या तयारीबाबत या बैठकीत चर्चा झाली. आरोग्य, अन्न सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, अर्थव्यवस्था आणि ऊर्जा या क्षेत्रात भारतासोबत परस्पर सहकार्याचाही यावेळी जयशंकर यांनी आढावा घेतला. या बैठकीत क्षमता निर्माण, कौशल्य विकास आणि लोकसंबंध सुधारण्यासाठी संधी शोधण्यावर तसंच प्रदेशातील भौतिक, सागरी आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर लक्ष केंद्रीत केलं गेलं असं डॉ जयशंकर यांनी समाज माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. दरम्यान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी भारताच्या मागणीला ब्रिटननं पाठिंबा दिला आहे. अमेरिका, फ्रान्स नंतर आता ब्रिटन भारताला पाठिंबा देणारा तिसरा देश बनला आहे. न्यूयॉर्कमधल्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या 79व्या सत्राला संबोधित करताना ब्रिटनचे पंतप्रधान केईर स्टारर यांनी हा पाठिंबा दिला आहे. त्यांनी भारतासोबतच आफ्रिका, ब्राझील, जपान आणि जर्मनीलाही सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी सदस्यत्व द्यावं असं म्हटलं आहे. भारतामध्ये मंकीपॉक्स क्लेड 1B या विषाणूचा संसर्ग झालेला एक नवा रुग्ण आढळला असल्यानं अशा प्रकारातील रुग्ण आढळलेला भारत हा आफ्रिकेबाहेरील तिसरा देश ठरला आहे. या रोगाचा आफ्रिका खंडातील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात फैलाव झाला असून तिथं रुग्णसंख्येत सातत्यानं वाढ होत आहे. रुग्णांचा शोध, संपर्कातील व्यक्तींचा शोध, लागण झालेल्यांवर योग्य उपचार या अनुषंगानं दूरस्थ पद्धतीनं या एकंदर परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. दरम्यान भारतात या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सजग राहण्याचे निर्देश दिले आहेत. विषाणूच्या प्रादुर्भाव प्रसारावर लक्ष ठेवणं, उपचारांसाठी वैद्यकीय सुविधांसह अलगीकरणाची सोय उपलब्ध करणं या बाबींकडे स्थानिक प्रशासनानं लक्ष देण्याचे निर्देशही आरोग्य मंत्रालयानं दिले आहेत. थोर क्रांतीवीर भगतसिंह यांची आज जयंती. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगतसिंह यांना अभिवादन केलं. मातृभूमीचं रक्षण आणि सन्मानासाठी त्यांनी आपले प्राण अर्पण केले असं समाज माध्यमावरील आपल्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही आपल्या संदेशात भगतसिंह यांनी दुर्दम्य धैर्यानं ब्रिटिश राजवटीला आव्हान देत देशाच्या स्वातंत्र्य आणि सुवर्ण भविष्यकाळासाठी प्राणार्पण केल्याचं म्हटलं आहे. दरम्यान आज भारतरत्न गानसम्राज्ञी दिवंगत लता मंगेशकर यांचाही जन्मदिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर या त्यांनी गायलेल्या भावपूर्ण गीतांमुळे लोकांच्या हृदयात नेहमीच आपलं स्थान अढळपणे राखतील असं नमूद केलं आहे. भारतीय सैन्याचा तोफखाना विभाग आर्टिलरी ब्रिगेडतर्फे सैन्य दलातील जवान आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी छत्रपती संभाजीनगर इथं निवृत्तीवेतन विषयक स्पर्श सिस्टीम फॉर पेन्शन अॅडमिनिस्ट्रेशन रक्षा हा उपक्रम घेण्यात आला. देशाचे खरे नायक असलेल्या भारतीय सैन्यातील जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या हक्कांचे लाभ वेळेवर प्राप्त होण्याच्या उद्देशानं याचं आयोजन करण्यात आलं. या अंतर्गत मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील सैन्य दलातील जवान, शहीदांच्या वीरपत्नी, त्यांचे वीर पालक अशा 2000 जास्त जणांनी यात सहभाग नोंदवला. सैनिकांचं निवृत्ती वेतन, बँकिंग प्रणाली आणि शासनाच्या योजना आणि संबंधितांच्या विविध समस्या याबाबत उपक्रमातून मार्गदर्शन करण्यात आलं. परभणी इथं आज स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी सायकल मॅरेथॉन रॅली काढण्यात आली. महापालिकेसह सायकलिस्ट ग्रुप आणि प्रभावती ग्रुप यांच्यातर्फे या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यात विविध शासकीय कर्मचारी, व्यावसायिक, अन्य नागरिक तसंच शालेय विद्यार्थ्यांनी सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. छत्रपती संभाजीनगर इथं उत्कृष्टता केंद्र अर्थात सेंटर फॉर एक्सलन्स अंतर्गत नेत्ररोग निदान आणि उपचार केंद्र निर्माण होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू निवृत्त लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे आयोजित कुलगुरू कट्टा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला प्र कुलगुरू डॉ मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ विलास वांगीकर, छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटीचे अधिष्ठाता डॉ शिवाजी सुक्रे आदी मान्यवर उपस्थित होते. आरोग्य विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी सुरू असणाऱ्या उपक्रमांचं राज्यात विविध ठिकाणी आयोजन करण्यात येत असून त्यात विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीयरित्या वाढत असल्याचं कानिटकर यांनी नमूद केलं. भारत बांगलादेश दरम्यान कानपूर इथं सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आज पहिल्या सत्राचा खेळ पावसामुळे होऊ शकला नाही आणि अद्यापही सामन्यावर पावसाचं सावट कायम आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.